हरि हरि हरि। सर्व विश्व किंवा विश्व व्यवहार हे असत्यावर आधारित आहेत आणि परमेश्वरा वाचूनच सर्व विश्व चालतं। काम हेतु खेरीज दुसरा कोणताही हेतु या विश्वाच्या बुडाशी नाही आणि परस्पर सहकार्याखेरीज स्वार्थिक भावनेनीच विश्व चाललेलं आहे। अशा प्रकारच्या दृष्टिकोनावर आधारित अशी ही असुरी गुणसंपदा याचे चार श्लोक आपण एकदम वाचलेले होते, 9वा, 10वा, 11वा आणि 12वा। अशा प्रकारची दृष्टी स्वीकारून असुरी संपत्तीची मंडळी ही उग्र कर्म किंवा क्रूर कर्म आचरतात आणि जगताचं अहित करण्यासाठी देखील मागे पुढे पाहत नाहीत। कामाचा आश्रय करतात आणि ज्या कामनांची पूर्ती जवळपास अशक्य आहे अशा कामनांकरता सगळं जीवन जगतात। त्यामध्ये त्यांना मानाची अपेक्षा असते, दंभानी वर्तन करतात आणि असत म्हणजे ज्याला तसं सत्यत्व नाही पण ज्याच्यापासून सुख मिळतं, इंद्रियांना सुख मिळतं, अशा असताचा स्वीकार करून ते अभद्र कामांमध्ये देखील रत असतात। अपरिमित चिंता किंवा अपार चिंता हे त्यांचं वैशिष्ट्य असतं। आणि या चिंता त्यांना त्यांच्या मृत्यूपर्यंत भेडसावत राहतात। स्वस्थ जीवन, शांत जीवन असं ते जवळपास कधीच जगत नाहीत। कामाच्या उपभोगामध्ये रमून गेलेले आणि तरी देखील त्यांच्या जीवनाच्या अंतापर्यंत चालू असणाऱ्या चिंता वागवणारे असा विरोधाभास त्यांच्या ठिकाणी असतो। खरं म्हणजे कामाने सुख मिळतं अशा प्रकारचा भाव धरत असताना कोणत्याही सुखाचा तसा प्रत्यय न घेता त्या कामातून त्यांच्या चिंताच वाढताना दिसतात आणि याबद्दल ते जागरूक मुळीच नसतात। विषयोपभोग हाच पुरुषार्थ आहे असंच आग्रही प्रतिपादन ते करत राहतात। शेकडो आशा रूपी पाशांनी ते बद्ध झालेले असतात। आशा पाशशतैहि बद्धाः असं भगवंतांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे। काम आणि क्रोध यांचा आश्रय धरून ते सर्व जीवन जगत असतात। आणि अन्यायाने अर्थसंचय करण्यामध्ये त्यांचा हात धरणारा कोणीही नसतो। कठोर क्रूर वर्तन, समाजद्रोह, कुटुंबाचा द्रोह म्हणजे भावांचा अथवा बहिणींचा द्रोह, एवढंच नव्हे तर आपल्या पत्नीचाही द्रोह, पतीचाही द्रोह, मुलांचाही द्रोह, स्वतःच्या सुखाकरता ते सहजगत्या करतात। अशा प्रकारचं कठोर किंवा क्रूर वर्तन शेवटी त्यांच्यावरच उलटतं, कारण अल्प स्वार्थाकरता केलेलं जे वर्तन असतं ते त्यांच्या एक म्हणजे अशांतीला कारण राहतं, त्यांच्या अस्वस्थतेला कारण राहतं आणि ही अस्वस्थता भरून काढण्यासाठी म्हणून ते अजून कठोर कर्म करतात। शिवाय त्यांचे जे जवळचे म्हणून आहेत त्या सगळ्यांचा त्यांच्यावरचा विश्वास उडायला सुरुवात होते. ही मंडळी त्यांच्यापासून दूर जातात. अशा रीतीने एवढंच नव्हे तर समाजाचा द्रोह सुरुवातीला केलेला असतो, नंतर समाज देखील त्यांच्याबद्दल तितकासा प्रेमाचा राहत नाही. अशा प्रकारे त्यांनी केलेला जो द्रोह असतो तो खरं तर त्यांच्या स्वतःवरच उलटतो. याची इतिहासात खूप उदाहरणं आहेत. अगदी अलीकडच्या काळामध्ये हिटलर किंवा मुसोलिनी हे याचंच उदाहरण आहे. आणि पूर्वीच्या काळात आपल्या देशामध्ये रावणादी हे याचेच नमुने आहेत. दुर्योधन दुःशासनादी देखील याच्यातच बसणारी पात्र आहेत. हे लोक कधीही शहाणे होत नाहीत. ते स्वतःचा नाश स्वतःच ओढून घेतात. स्वतःचा खड्डाच जणू त्यांच्या कर्मांनी ते खणत असतात. त्यांचं जीवन हे जवळपास शेवटपर्यंत यशस्वीच वाटतं समाजात. अगदी शेवटी सगळी बाजी उलटते आणि अचानक त्यांचा ऱ्हास होतो. अपरिमित चिंता आणि आशा पाशांनी बद्ध झालेले हे कामोपभोग परमाम, कामाचा उपभोग हीच परमसाध्य गोष्ट आहे असं मानून राहतात. मी मागच्या वेळेला म्हटलं होतं की असं एखादं उदाहरण तुम्हाला सांगायचं की नाही आणि उदाहरण ऐकून देखील तुम्हाला अस्वस्थ करायचं की नाही असा मला प्रश्न पडतो. पण अशी पुष्कळ उदाहरणं अवतीभोवती घडत असतात. त्याच्यातलंच एक उदाहरण तुम्हाला सांगतो की एक 40 दरम्यानचा तरुण मनुष्य माझ्याकडे आला. चांगला गोराघारा, उंच तगडा, दिसायला चांगला, कपडे चांगले. तो माझ्याकडे कसा आला तर तो पावसला गेला होता. त्याने तिथं त्याला खूप शांती वाटली आणि खूप शांती वाटल्यामुळं त्याला प्रथमच इतक्या शांतीचा अनुभव आला. त्यामुळे त्याने तिथं ऑफिसमध्ये चौकशी केली. त्याला सांगितलं की पुण्यात तुम्ही यांच्याकडे जा. म्हणून तो खरा माझ्याकडे आला. कामोपभोग परमाम, कामाचा उपभोग हीच परम गोष्ट मानून त्याच्या जीवनाचे किती त्रेधातिरपीट उडाली, किती उडाली असेल. तो आला आणि एक दोन चार वेळेला, फक्त दोन तीन वेळेला आला घरी. तेव्हा मी बुधवारी भेटत असे. लगेच पुढच्या दिवशी गुरुवारी आला सत्संगासाठी. घरी सत्संग असे शुक्रवार पेठेत. त्याच्यानंतर राहळकर राम मंदिरातल्या एका प्रवचनाला आला आणि मग नंतर परत तो येईन असाही झाला. कॉलेजमध्येच असलेल्या एका मैत्रिणीबरोबर त्याचं लग्न झालं. त्याला एक मुलगी होती. पण आपल्या पत्नीचं आणि आपलं पटत नाही असं लक्षात आल्यामुळं त्यांनी घटस्फोट घेतला. तो घटस्फोट मिळण्यासाठी जवळपास 4-5 वर्ष लागली. घटस्फोट घेतल्यानंतर पत्नीची दुर्दशा आणि मुलीची दुर्दशा ही त्याला पाहावेनाशी झाली. म्हणून त्यांनी आणि आई वडिलांचा घटस्फोटाला विरोध होता. म्हणून त्यांनी त्या पत्नीला परत आपल्या घरी राहायला बोलावलं. एक गोष्ट झाली. दरम्यान या 4-5 वर्षांच्या काळामध्ये घटस्फोट तर मिळत नाही, पण घटस्फोट द्यायचं ठरलेलं असल्यामुळं त्यांनी एका मुलीशी विवाह केला आणि इकडे वारजे माळवाडीला एक 3 खोल्यांचं घर घेतलं. आणि तिथे त्याची ती पत्नी राहायला लागली। अशा रीतीने आपल्या घरी घटस्फोट दिल्यानंतर पत्नी राहायला आली आणि त्यांनी एक लग्न केलेलं असल्यामुळे तिथेही तो जात असे। दरम्यान त्याही पत्नीचं आणि त्याचं थोडेसे मतभेद व्हायला लागले। त्या दरम्यान कुठल्याशा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये एक नॉर्थ ईस्ट भागातून ऑफिसर म्हणून आलेली एक तरुण मुलगी, त्याचं आणि याचं ही प्रेम जमलं। ती ख्रिश्चन होती। त्याने आपली सगळी हकीकत सांगितली। ती म्हणाली की मला काही फरक पडत नाही, भला मोठा बंगला तिला होता, त्या क्वार्टरमध्ये तू राहू शकतोस, त्यामुळे तो तीन ठिकाणी राहायला लागला। ऑफिसमध्ये देखील त्याच्या वर्तनामुळे त्याची नोकरी गेली। ऑफिसमध्ये देखील असं होत असे की कोणीही एखादी स्त्री त्याच्या सहवासात आली की काहीतरी त्याची गडबड व्हायची, त्यामुळे ऑफिसमधून काढून टाकलं गेलं। तेव्हा त्याची पत्नी असं म्हणाली की तू काळजी करू नकोस, मी मिळवती आहे, त्यामुळे ते जे कोण गांधर्व विवाह केलेला त्या पत्नीच्या करता म्हणून ती पैसे पुरवत असे, तू इथं राहा आणि घरी आई वडिलांकडे कधीतरी जाऊ शकतोस, तू जाऊ शकशील। अशी एक दोन वर्ष झाल्यानंतर मग त्याला धर्माचा अडथळा जाणवायला लागला। कोणत्याही प्रकारे ती मूर्ती पूजा करू देईना, देवादिकांचे फोटो घरात लावून देईना, ती ख्रिश्चन होती। असं असल्यामुळे त्याला ती पत्नी नको वाटायला लागली, पण पैशाकरता तो अडकलेला होता। त्याला एक नोकरीही दरम्यान मिळाली आणि तो पावसला गेला। तो आल्यानंतर त्यांनी मला असं विचारलं की मनाच्या शांती करता मी काय करायला पाहिजे, इतके ज्यांनी उद्योग केले त्याचं मन कसं शांत राहणार। त्याला कुठपासून सांगणार, तरी देखील मी म्हणलं तुम्ही येत जा, तुम्हाला जसं समजेल तसं हळूहळू समजेल इथं काय चाललेलं असतं। दोन तीन वेळेला आला आणि मग बहुधा त्याला रुची वाटली नसेल, तो गेला असेल। त्याला एखादा मंत्र हवा होता की ज्या मंत्रामुळे त्याला शांती लाभेल। याचं कारण आता तीन पत्न्या त्याची शांती भंग करत होत्या। त्याच्यातला रितसर विवाह एकच होता, जे नॉर्थ ईस्ट कडून जी बाई होती तिच्याशी त्याचा रितसर विवाह होता। दुसरीशी तर त्यांनी तसाच विवाह केलेला होता बोलाचालीवर, आणि डायव्होर्स झालेल्या पत्नीला घरात आणलेलं होतं। त्याचं मन भ्रमित झाल्यासारखंच झालं आणि त्याला झटपट उपाय हवा होता। आपली कर्म चुकल्यानंतर कोणताच इतका झटपट उपाय नसतो। असं असल्यामुळं एक प्रकारच्या मिथ्या सुखामध्ये संतोष मानणं आणि त्याच्यातून परत परत चित्ताची भ्रमित अशी स्थिती होणं हे यांच्या नशिबी असतं। वासना जेव्हा निर्माण होतात तेव्हाच वासनांबद्दल जागरूक राहणं ही गरजेची गोष्ट आहे। मनुष्य देह आहे याचा अर्थ वासना या राहणार, तरी देखील धर्म न्याय नीतीमध्ये बसणाऱ्या नैतिकतेमध्ये बसणाऱ्या आणि सज्जनांना मान्य असणाऱ्या समाजाला मान्य असणाऱ्या अशा सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता, पण असुरी संपत्तीची जी व्यक्ती असते ती वारंवार ही मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करते आणि यांनी त्याच्या हातात काहीच लागत नाही। म्हणून ज्या ठिकाणी जेव्हा वासना निर्माण होईल तेव्हा सावधानता ही गरजेची गोष्ट असते. आत्मस्वरूपाचं चिंतन अथवा विचारांपासून अलिप्तता अथवा एखादा उत्तम विचार मनामध्ये घोळवणं, त्याचं चिंतन करत राहणं, त्या चिंतनाने आपल्या आयुष्याची दिशा ठरणं, असं जर काही केलं नाही आणि यद्वा तद्वा भविष्यती अशा प्रकारचं जर जीवन जगायचं असेल, तर एखादी भरकटलेली नाव जशी कुठल्याही खडकावर आपटून फुटून जावी, तसं जीवनाचं झाल्याखेरीज राहत नाही. आपण ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ओव्या वाचत होतो, तरी जाळ पाणीये न भरे, जाळ पाण्यामध्ये टाकलं की त्याच्यामध्ये पाणी साठवलेलं आहे असा आभास निर्माण होतो ते पाण्यात असेपर्यंत. पण जसं ओढून घेऊ ते जाळं, तसं तसं हाताला काहीच लागलं नाही असं लक्षात येतं, सगळं साठलेलं पाणी निसटून जावं. आगी अंधन आगी इंधन न पुरे, आणि अग्नीमध्ये जर इंधन घालायचं तर कितीही इंधन घातलं तरी देखील अग्नी जसं शांत होत नाही. अग्नीला इंधनाखेरीज अग्नीच्या देखील अस्तित्वाला इंधनाखेरीज काहीच गत्यंतर नसतं. अगदी तुमच्या समईतली वात देखील जोपर्यंत तेल आहे तोपर्यंत ती जळत राहते. अग्नी नावाचा कोणता प्रकार नाही, आहे देखील, पण तो सर्वस्वी इंधनावर अवलंबून आहे. इंधन नसेल तर अग्नी राहूच शकत नाही. लाकूड संपलं की अग्नीही गेला, जैसे वन्ही काष्ठ जाळोनी स्वये जळे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. लाकूड जाळून जसा अग्नी स्वतःला जाळून संपवतो, असं असल्यामुळे जोपर्यंत इंधनाचा पुरवठा होतो आहे तोपर्यंत अग्नी जसा शांत होत नाही, तोपर्यंत कामामुळे सुख मिळालं या भावनेनी परत कामाची क्रिया झाली, कामनांची क्रिया झाली, तर कामनांची तृप्ती कधीच होत नाही. तरी जाळ पाणीये न भरे, आगी इंधन न पुरे, तया दुर्भरांची धुरे भुकाळू जो, तशा प्रकारे जो आधाशी काम सतत भुकेला असा, असा हा असुरी प्रवृत्तीचा मनुष्य राहतो. तया कामाचा बोलावा जीवी धरुनी पांडवा, कामाची अत्यंतिक आवड जीवापाशी सांभाळून दंभमानाचा मेळावा मेळविती. कामाच्या बरोबर दंभही येतो आणि मान देखील येतो. दंभ म्हणजे आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे असं दाखवणं म्हणजे दंभ. आपली जेवढी संपत्ती आहे त्याच्यापेक्षा अधिक संपत्तीचा बाता मारणं म्हणजे दंभ. आपल्याजवळ जेवढी विद्या आहे त्याच्यापेक्षा आपल्याला अधिक माहिती आहे अशी पोकळ बडबड करणं म्हणजे दंभ. कामनेने तृप्ती होत नाही म्हणून दंभामुळे तरी होईल का असा प्रयत्न तो करतो. तसंच मान देखील अशी फार काल्पनिक सुखाची गोष्ट आहे. सगळ्या जगानी विचारणं, सगळ्या जगानी वाहवा करणं, सगळ्या जगानी गळ्यात हार घालणं, याचं जणू व्यसन लागल्यासारखं होऊन जातं. त्यांनी प्रत्यक्षत काही मिळत नाही, काहीही नाही. अगदी सगळीकडे ज्यांचा उदोउदो होत असतो अशा मंडळींचा घरात अपमान होताना दिसतो, कारण घरात त्याचं काहीच नसतं कोणाला. बाहेर सत्कार समारंभ आटोपून आला तर मुलं अपमान करतात अशी परिस्थिती आहे. मान घेताना जितकं बरं वाटतं तितकं त्या मानामध्ये काहीही नसतं, हे मान मिळत असतानाच जर लक्षात येईल तर फार मोठी गोष्ट झाली. पण मानामुळे देखील कामनेची तृप्ती होते, दंभामुळे देखील कामनेची तृप्ती होते. तृप्ती होते याचा अर्थ तृप्ती झाल्यासारखी भासते, खरं म्हणजे तृप्ती होत नाही पण तृप्ती झाल्यासारखी भासते. जसं संपत्ती आहे म्हणून उद्घाटनाला बोलावणं, सत्ता आहे म्हणून उद्घाटनांना बोलावणं, यांनी हळूहळू आपण त्या कामासाठी योग्य आहोत असं वाटायला लागतं. तो दंभही असतो आणि सत्तेची पायरी एकदा उतरला की कोणीही फिरकून पाहत नाही. मातलिया कुंजरा आगळी झाली मदिरा, माजलेला हत्ती त्याला जशी मदिरा अधिक व्हावी, त्याला दारू पाजावी, मदाचा ताठा तव जरा चढता अंगी आणि आग्रहा तोची ठावो, वरी मौढ्या ऐसा सावावो, मग काय वानू निर्वाहो निश्चयाचा. मग मद यायला सुरुवात होते. मदाचा एक ताठा असतो, दुराग्रह निर्माण होतो. या दुराग्रहाचं किंवा आग्रहाचं स्वरूप असं की बर्लिनमध्ये दोस्त राष्ट्रांच्या सेना घुसलेल्या असताना बर्लिनमध्ये हिटलर कितीतरी कमांडरना कामावरून काढून टाकलं, सस्पेंड केलं, अशा ऑर्डर्स बाहेर पाठवत होता. वरी मौढ्या ऐसा सावावो, मग मूर्खपणा वाढत जातो, मग काय वानू निर्वाहो निश्चयाचा. झी परोप तापू घडे, परावा जीवू रगडे, तिही कर्मी होऊनी गाढे जन्मवृत्ती. मग आपुले केले फोकारीती आणि जगाते धिक्कारीती, दाही दिशी पसरती स्पृहा जाळ, ऐसे निगा आटोपे, थोरीये आणती पापे, धर्मधेनू खुरपे सुटले जैसे. एक 2-3 मिनिटं आपण शांत डोळे मिटून बसू. हरि 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 स्वामी जी, स्वामी जी, हरि हरि हरि. आपण जे जे केलेलं आहे किंवा जे आपण केलेलंही नाही पण आपण केलं असं लोकांचा समज आहे, अशा सगळ्या गोष्टींविषयी प्रसिद्धी मिळवण्याची त्याची अतिशय इच्छा असते. प्रसिद्धीकरता जणू तो वेडा खुळा झालेला असतो. आपली प्रसिद्धी जशी व्हावी तशी जी मंडळी त्याला त्याच्या जोपती वाटतात त्यांचा धिक्कार करणं हे त्याचं ब्रीदच असतं. त्या मंडळींचा अत्यंतिक द्वेष आणि मत्सर आणि अशी मंडळी पुढे येऊ नयेत म्हणून हर तऱ्हेने प्रयत्न करणं, फक्त एकटा मीच मोठा व्हावं मीच पुढे यावं अशी इच्छा धरणं आणि दश दिशांना स्पृहेचं एकूण जाळं निर्माण व्हावं असं करत असताना आपण किती पाप करतो आहोत याचीही दाद फिर्याद त्याच्या ठिकाणी नसते, त्याला कसलीही फिकीर नसते. देवाला सोडलेली गाय जशी धर्मधेनू असं तिला म्हणतात, ती जशी सगळीकडे चरत सुटते तसा हा मिळेल त्या त्या ठिकाणी हात मारत राहतो. याची एका आयती तयाची या कर्म प्रवृत्ती आणि जिणीयाही परवती वाहती चिंता, ही अशा प्रकारची अपरिमित कर्म प्रवृत्ती त्याला लाभलेली असते पण जिणीयाही परवती म्हणजे मेल्यानंतर देखील त्याची चिंता सुटत नाही. त्याला त्याचा जर परलोकावर विश्वास असेल तर तिथं भोग मिळावेत असं त्याला वाटतं. पाताळाहुनी निम्न जिएचीए उंचीये साने गगन, पाताळापेक्षाही खोल किंवा उंची पाहायची झाली तर गगन देखील ठेंगणं राहील अशी अशा प्रकारची चिंता तो करत राहतो. जे पाहता त्रिभुवन अणुही नोहे ते योगपटाची मवणी, जीवी अनियम चिंतवणी जे सांडू नेणे मरणी वल्लभा जैसी. जे योगपटाची मवणी, जो योगाचा अभ्यास करणारा असतो त्याला रोज माप घ्यायला लागतं, आपण किती अभ्यास केला किती राहिला आहे आपण कुठपर्यंत गेलो पण अजून किती आपल्याला जायचं आहे, आपण खरोखरच तिथं जाणार आहोत ना, आपली कर्म त्याला अनुकूल आहेत ना, आपला अभ्यास देखील तितका अंतरंग घडतो आहे ना. ध्यानाचा अभ्यास करणारा किंवा योगाचा अभ्यास करणारा सात्विक सावध साधक आपल्या साधनेची नेहमी चिंता करतो. तसा जीवी अनियम चिंतवणी, तितकी चिंता हा कामोपभोगांची करतो. किती मिळायचं राहिलेत, किती मिळालेत, काय काय मिळवू शकू. जसं आता आम्ही आमच्याकडे बँकांमध्ये एक एप्रिललाच ठरतं की या वर्षामध्ये आपण काय काय करायला पाहिजे, आमच्यापर्यंत यायला वेळ लागतो पण त्यांचं सगळं तयार अभ्यास होतो की आपली डिपॉझिट्स इथपासून इथपर्यंत पोहोचवली पाहिजेत, आपली कर्ज अशी वाढली पाहिजेत, आपली कर्ज वसुली अशी झाली पाहिजे. तसा हा मनुष्य आतापर्यंत आपण कुठपर्यंत आलेले आहोत संसारात आणि अजून कुठं कुठं आपल्याला ध्वज लावायचे झेंडे मिरवायचेत हे भोगांच्या बाबत टार्गेट ठरवत असतो. जे सांडू नेणे मरणी वल्लभा जैसी किंवा एखादी पतिव्रता तिचा पती गेल्यानंतर आपल्याला मृत्यू आला तरी बेहत्तर पण पतीला सोडायचं नाही असं जसं धरते तसा हा भोगाला धरून जीवन जगत असतो. तैसी चिंता अपार वाढविती निरंतर जीवी सुनी असार विषयाधिक. विषयाधिकांचं खूप ध्यान तो करतो. स्त्रिया गाईले ऐकावे स्त्री रूप डोळा देखावे सर्वेंद्रिये आलिंगावे स्त्रियेतेची. त्याच्या ठिकाणी कामवासना अति अति कामवासनेने तो पछाडलेला असतो. कुरवंडी की जे अमृते ऐसे सुख स्त्रिये परवते नाहीची म्हणून चित्ते निश्चय केला. अमृत एक वेळ मिळालं तरी देखील ते कुरवंडी करून म्हणजे ओवाळून फेकून देऊ त्याच्यातही काही फारसा अर्थ नाही. इतका अर्थ स्त्री सुखामध्ये आहे. असा ज्याच्या चित्ताने निश्चय केला मग तयाची स्त्री भोगा लागी पाताळ स्वर्गा धावती दिग्विभागा परवतेही. आणि मग ते सुख घेण्यासाठी म्हणून कामातुराणाम न भयम न लज्जा असं म्हटलेलं आहे. कामाने आतुर झालेल्या माणसाला भय नसते आणि लज्जा नसते. तो सगळीकडे ते सुख मिळवण्यासाठी म्हणून धावपळ करत असतो. देशात परदेशात त्यासाठी तो चक्रा मारतो. आमिष कवळू थोरी आशा न विचारिता गिळी मासा. आमिष म्हणजे समोर जे टोचून ठेवलेलं गांडूळ वगैरे असतं गळाला आणि गळ टाकलेला असतो पाण्यात. आम्ही लहानपणी ते पाहायला जायचो कातकड्यांची मुलं किंवा कातकडी नदीमध्ये किंवा डोहाच्या ठिकाणी नदीच्या गळ टाकून बसलेले असायचे आणि अशी एक गवताची काडी वर असायची अगदी हलकी गळ असायचा. तो गळ पाण्यात बुडाला की त्या काडीमुळं तो काडीवर तरंगत राहायची. जोपर्यंत काडी बुडत नाही तोपर्यंत मासा गळाला लागलेला नसतो. माशाने गळ पकडला की तो त्या आमिष ओढण्यासाठी किंवा त्याचं तोंड अडकल्यामुळं तो जो ओढ देतो त्यामुळे ती काडी बुडते. ती बुडायला लागली की तो गळ काढून घेतात तेव्हा तो मासा देखील त्याच्याबरोबर बाहेर येतो. कधी कधी आम्हाला देखील खेळायला द्यायचे धर म्हणायचे आणि ते बुडायला लागले की ओढ म्हणायचे. तो ओढला की एकदम सटकन मासा यायचा ते काढून घ्यायचे परत गांडूळ टोचायचं परत मासा टाकला. आमिष कवळू थोरी आशा न विचारिता गिळी मासा. पण आपल्याला हा घास मिळणार आहे तो आपलं जीवन हरण करणार आहे हे न समजता जसा तो मासा गळ तोंडात पकडतो त्याचं तोंड फाटतं अक्षरशः त्या गळामुळं अडकून बसतो तो त्याच्या तोंडात. तैसे की जे विषय विषयाशा तयासी गा. विषयाची आशा त्याच्याबाबत ती गोष्ट घडवते असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. वांछित तव न पवती मग कोरडिये आशेची संतती वाढवू वाढवू होती कोश किडे. जे वांछित असतं ते वांछित कसं आहे, प्रत्येकाचं जीवन वेगळं घडतं, प्रत्येकाचं यश वेगळं असतं. दुसऱ्याकडे पाहून आपल्या यशाची कल्पना करून दुसरा यश आपण यशस्वी होऊच असं सांगताय, त्याच्या तुलनेनी त्याच्या एवढा यशस्वी होऊ असं सांगता येत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की भाग्य जर अनुकूल असेल तर अगदी किरकोळ व्यवसाय केला तरी देखील, स्वामीजी म्हणायचे की कोळसे विकणारा हिऱ्यांचा व्यापारी होतो, कोट्याधीश होतो, आणि हिरे विकणारा भिक्षाधीश होऊ शकतो, काहीही घडू शकतं. जीवनामध्ये जी वांछा धरायची ती इच्छा धरायची ती परमात्मप्राप्तीची का धनाची, गाड्यांची, जमिनींची, कशाची धरायची? कारण आपलं आयुष्य निघून जाते याचं भान नसतं. आयुष्य निमालय आतुलीकडे हे तो ग्लानीची नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. दर्दूर सापे गिळीज तू आहे उभा आणि तो मासिया वेटाळी जिभा. सापानी बेडूक जवळपास अर्धा तोंडात घातलाय, मागचे पाय आणि पोट बेडकाचे सापाच्या तोंडात गेलेत, तो ओढतोय त्याला. असा सापाच्या जबड्यात सापडलेला बेडूक त्याच्या समोर तोंडासमोर माशा घोंगावतात, तर त्या माशा खाण्यासाठी म्हणून तो जिभ्या चाटतो की त्या जिभेवर माशी बसेल आणि ती ओढून घेऊ, हा मरतोय. तैसे प्राणी एक कवणीया लोभा वाढविती तृष्णा. कोणत्या लोभा करता तृष्णा वाढवतात? आयुष्याचं काही गणित नाहीये का की किती काळापर्यंत आपण पैसे मिळवण्यासाठी देखील अति ऍक्टिव्ह असावं, त्याच्यानंतर ईश्वराची इच्छा, सर्वांचं ईश्वर सांभाळून घेतो आपलंही घेईल अशी भक्त भावना. कुठेतरी थांबायला शिकायला नको का? वांछित तव न पवती, जी इच्छा असेल आणि इच्छा किती असतील याला काही सुमार नाही. मग कोरडिये आशेची संतती, मग कोरडी आशा आणि त्या आशेला, कोरडी म्हणजे जी कधी सफल होत नाही अशी आशा, आणि त्या आशेला झालेली संतती. मी इतके मिळवीन मग अमुक होईल, मग त्याच्यातून हे घेईन, मग त्याच्यात परत काहीतरी लावीन त्या जमिनीत, त्याचं इतकं उत्पन्न येईल, सगळा बेहिशोबी कारभार. कधी कधी मला आश्चर्य वाटतं की वयाच्या 70व्या वर्षी मनुष्य प्लॉट विकत घेतो याच्यात फायदा आहे म्हणून. 70, 75, 60 पुढे तर जरा आश्चर्यच वाटतं, पण आता एक वेळ समजू शकू आपण. हे सगळं करायचं एक वय आहे आणि मग नंतर वानप्रस्थ सांगितलं आहे का नाही सांगितलेला? या कशाचीही दाद फिर्याद जीवनामध्ये नसणं, फिकीर नसणं आणि त्याच्याशिवाय दुसरं काही न सुचणं. मला आजच एक फोन आला होता की भली मोठी जमीन घेऊन ठेवली आहे आणि बरेच व्यवहार फसले, आता ते सगळं विकायला लागतंय, विकण्यासाठी उभा राहिला तर आता घ्यायला कोणी नाही, बँकांचे हप्ते भरता येत नाहीत, खेड्याकडे असणारी खूप किंमत येईल म्हणून घेतलेली जमीन विकता येत नाहीये, कारण कोणी नकोच म्हणतोय, कोणीही विकत घ्यायला तयार नाहीये, कारण तुम्ही डेस्परेट सेलर असाल तेव्हा बायर नसतो. दोन मुलं आहेत, दोन्ही मुलं विचारत नाहीयेत, म्हणून दुसऱ्या एका गावाला जाऊन राहिलोय. कर्ज आहेत, कुठंच काही मार्ग नाहीये, साधना करतोय पण मन लागत नाहीये असं म्हणाले. मला कधी कधी खूप दया येते, खूप कणव वाटते. संतांचं न ऐकताच साधना करतात, आपल्या मनासारखंच चालून श्रवण करतात. मग श्रवण काय करतात? मग कोरडीयेची आशेची संतती वाढवू वाढवू होती कोश किडे, त्यामुळं त्यांना धड मुलं सांभाळत नाहीत, असलेलं विकता येत नाहीये. जे मुलांकरताच म्हणून कर्ज काढलेलं होतं त्याचे हप्ते मुलं भरत नाहीयेत, नोटिसा यांना येत आहेत. बायकोची तब्येत आता बरी नाहीये, त्यांचं आजार पण चालू आहे. या सगळ्यांनी त्यांचा डायबिटीसही वाढलाय. आपणच वाढवलेल्या आशेमध्ये कोश किडा जसा अडकून पडतो, आपल्याभोवती कोश विणता विणता त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्गच बुजवून टाकतो. श्वासही घेता येत नाही. मी अशी एक गोष्ट ऐकली की एका राजानी साधूला, आपली वेळ झाली, राजानी साधूला निमंत्रण दिलं. एक मोठा महाल बांधलेला होता, त्या महालाला कडेकोट बंदोबस्त करायचा म्हणून एक छोटं दार त्याने ठेवलेलं होतं. तिथून आत गेल्यावर मात्र महाल अद्भुत होता. सगळा महाल फिरून दाखवल्यानंतर वर खाली मजले अनेक दालनं, पण बाहेर जाण्यासाठी म्हणून एक छोटंसं दार, आत येण्यासाठी एक छोटंसं दार. साधूला म्हणाला की याच्यात काय काही अजून तुम्हाला सुचवायचंय का? साधू म्हणाला की ते तेवढंही दार बुजवून टाका म्हणजे हे थडगच होईल, हे तरी कशा करता ठेवलंय, असं साधू राजाला म्हणाला. अशा प्रकारचं जीवन जगू नये, अशा प्रकारचं जीवन कोणाच्या वाट्याला येऊ नये. अशा प्रकारच्या जीवनाची आकांक्षा आणि त्याची निष्फळ फळं त्याच्या मागं धावू नये, हे हा अध्याय शिकवतो. आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कवीवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांतिः शांतिः शांतिः. हरी 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 ज्ञानोपा माऊली प्रभु. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.
परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।